माझ्या मतदारचं लक्षात आला असेल ना देशपांडे तिथं कोण विरयणी आहे जी ती म्हणते कसं लिहू पत्र हू तो भाई आन पड काय करणार अरे अशा तरीचा अर्थ आहे म्हणून ती विरायणी तो भाई आन पड काही गीते फागुन गायो अब तो रुत बसंत कैसे कैसे छोड़े बलमा काहे प्रीत छोड़े प्रीत छोड़े बलमा काहे प्रीत छोड़े बलमा काहे छोड़े आप बोलिए काहे प्रीत छोड़े बलमा काहे प्रीत छोड़े बलमा काहे प्रीत छोड़े बलमा जिया मोरा लागे मां जबले सौतन घर धीर माले काहे प्रीत छोड़े बिराणी असली तर छोटाही असावा तसा छोटाला एकदम मेहंदी गुलाले नाही म्हणते नाही का परंतु विरोधाभास होतो बलमा काहे प्रीत छोड़े जिया मोरा 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 जिया मोरा लागे कौने सोतन घर घड़ी पलछी न दिन रही न बिताई घड़ी पलछी न दिन रही न बिताई लागी मोरी अखिया तोरी आई न कैसे समझाऊ काहे प्रीत छोड़े बलमा काहे प्रीत छोड़े
धमा रहेगी धमा
विलंबित ख्याल एकता तीन है विलंबित ख्याल तीन ही एकता जाने
लिखने का सब ख्याल है, कोई चिंता नहीं। देखे सखी संग चलत राधिका, 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 देखे सखी संग चलत राधिका,
yeah।
Thank you. भाग जय जयवंती आहे. जय जयवंती त्याच्यात एक रूपक प्रथम म्हणतो. Thank you.